आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक। देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी, विविध ठिकाणी बुद्ध वंदनेचं आयोजन। भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी। सेन्सेक्स 2000 अंकांनी वधारला। क्रिकेटपटू विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 80 पदकांसह अव्वल स्थानी कायम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक होत आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात सीमेवर तसंच देशातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत सर्वत्र शांतता होती असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे। पाकिस्तानकडून कुठलेही हल्ले किंवा चिथावणीखोर हालचालींचं वृत्त नाही। दरम्यान गेल्या शनिवारी पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक MD इम्तियाज यांचा मृतदेह आज सकाळी दिल्लीत आणण्यात आला। बिहारमधल्या छपरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा एक निर्णायक संदेश दिला आहे असं भाजपानं म्हटलं आहे। भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली। पाकिस्तानला एकटं पाडून दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या 20 राष्ट्रांच्या प्रमुखांशी थेट चर्चा केल्याचं आणि सौदी अरेबिया, अमेरिका आणि अनेक इस्लामिक राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं। भारतानं पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे 9 अड्डे नेस्तनाबूत केले असून यामध्ये लष्कर ए तय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांचे तळ होते असं ते म्हणाले। भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाणासाठी बंद केलेली 32 विमानतळं आता सुरू झाली आहेत। भारतीय विमानतळ प्राधिकरणानं आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली। याबाबतची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी थेट विमान कंपन्यांशी संपर्क साधावा असंही प्राधिकरणानं सांगितलं आहे। देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे। बिहारमध्ये बुद्धगया इथं थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार या देशांमधून लाखो भाविक बुद्ध जयंतीनिमित्त दाखल झाले आहेत। यानिमित्तानं महाबोधी मंदिरात विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूर जिल्ह्यात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथंही आज विशेष बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली होती। कोल्हापुरात विविध सामाजिक शैक्षणिक संस्था संघटनांनी भगवान बुद्धांच्या पुतळ्याला तसंच प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तर बीड जिल्ह्यात अंबेजोगाई शहरासह ठिकठिकाणी धम्म रॅली काढण्यात आली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। सत्य, समानता आणि सौहार्द या तत्वांवर आधारित भगवान बुद्धांची शिकवण मानवतेसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त आज जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जात आहे। आमच्या परिचारिका आमचं भविष्य ही यंदाच्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं म्हटलं आहे। परिचारिकांचं हित रक्षण केल्यास पर्यायानं देशाची आरोग्य व्यवस्था तसंच समाजाची कार्यक्षमता सुधारेल आणि प्रगती सहज साध्य होईल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। परिचारिकांची करुणावृत्ती आणि कर्तव्य कठोरता यांच्याप्रती त्यांनी आदर व्यक्त केला आणि समाज कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या परिचारिकांचा समाजानं योग्य आदर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR News_Mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज सकाळी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2000 अधिक अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 700 अधिक अंकांची वाढ दिसून आली। परकीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि जागतिक पातळीवरचे सकारात्मक संकेत यामुळे ही वाढ दिसून आल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारात चालू महिन्यात 14,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी 9 मे पर्यंत शेअर बाजारात 14,167 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सोबतच या गुंतवणूकदारांनी 3,725 कोटी रुपये काढून घेतले आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या 4,223 कोटी रुपये गुंतवणुकीनंतर शेअर बाजाराला सकारात्मक गती मिळाली आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. विराटने आतापर्यंत 123 सामन्यांमध्ये 46.85% सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर विराट हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल याच्यानंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतक करणारा विराट कोहली दुसरा क्रिकेटपटू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2019 भारतीय संघानं ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिका जिंकली. भारतानं 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीनं आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी20 प्रकारातून निवृत्ती घेतली होती. विराटच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी आता शुभमन गिल याचं नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 80 पदकांची लय लूट करत महाराष्ट्रानं पदक तालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात 30 सुवर्ण आणि 25 रौप्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 42 पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान 24 पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. खेलो इंडियाचा आजचा 9वा दिवस असून आज दिवसभरात मुष्टीयुद्ध, टेनिस आदी खेळांचे सामने होणार आहेत. तसंच कलरीपयट्टू आणि थांग हे दोन नव्यानं समाविष्ट केलेले खेळही आज खेळले जातील. उत्तराखंडमधल्या केदारनाथ मार्गावर गौरीकुंड इथून घोडे आणि खेचरांवरून होणारी प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. इन्फ्लुएन्झा या आजारामुळे ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. पशुतज्ज्ञांनी 1700 हून अधिक घोडे आणि खेचरांना वाहतुकीसाठी स्वस्थ घोषित केल्यानंतर ही सेवा सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार आणि जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी नक्षली शिबिरं उद्ध्वस्त केली असून त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. अमेरिकेत औषधांच्या किमती 30-80% कमी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत औषधांच्या किमती अधिक आहेत. औषध निर्मितीसाठीचं संशोधन आणि विकास खर्चामुळे किमती अधिक ठेवाव्या लागतात असं सांगून औषध निर्मिती कंपन्यांनी गेली कित्येक वर्ष अमेरिकन लोकांची फसवणूक केली आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र आता नवीन धोरणानुसार अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या औषधांची किंमत इतर कोणत्याही देशाने त्याच औषधासाठी दिलेल्या सर्वात कमी किमती इतकी असेल. यामुळे देशातल्या नागरिकांचा आरोग्यसेवेचा खर्च कमी होईल असं ट्रम्प यांनी सांगितलं. यामुळे मधुमेह आणि कर्करोगावरची औषधं देखील स्वस्त होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक. देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी, विविध ठिकाणी बुद्धवंदनेचं आयोजन. भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारामध्ये तेजी. सेन्सेक्स 2000 अंकांनी वधारला. क्रिकेटपटू विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 80 पदकांसह अव्वल स्थानी कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.